आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रस्ते अपघातातील जखमी व्यक्तींसाठी रोखविरहित उपचार योजना. देशात गेल्या वर्षभरात 1,80,000 व्यक्तींचा रस्ते अपघातात मृत्यू. राज्यात दस्त नोंदणीसाठी एकच योजना. अंमली पदार्थ विरोधी लढ्यात सर्वांनी सहभागी होण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. पुण्यात खड्डेमुक्त रस्त्यांसाठी महत्वाकांक्षी प्रकल्प. रत्नागिरीत आजपासून तिसरा सागर महोत्सव. आणि गडचिरोलीत दोन महिला नक्षलवादी शरण. आता सविस्तर बातम्या. रस्ते अपघातातील जखमी व्यक्तींसाठी रोख विरहित उपचार योजना सुरू करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वाहतूक मंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या योजनेअंतर्गत शासन जखमी व्यक्तीवरील उपचारांसाठी 1.5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. धडक आणि पलायन प्रकरणातल्या मृतांच्या वारसांना 2 लाख रुपये दिले जातील अशी माहिती त्यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. देशात गेल्या वर्षभरात 1,80,000 व्यक्तींचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. यातले 66% लोक 18 ते 34 वर्ष वयोगटातले होते. याचा अर्थ दररोज सरासरी 493 आणि दर तासाला 20 लोकांचा मृत्यू रस्ते अपघातात होत असतो. शाळा महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारांजवळ योग्य व्यवस्था नसल्यामुळे सुमारे 10,000 मुलांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची माहिती गडकरी यांनी दिली. राज्यातल्या कोणत्याही भागातल्या नागरिकाला राज्यातल्या कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता यावी यासाठी वन स्टेट वन रजिस्ट्रेशन संकल्पना राबवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत महसूल विभागाच्या बैठकीत सांगितलं. तसंच घरबसल्या दस्त नोंदणी करण्यासाठी महसूल विषयक काही दस्त नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली राबवण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले. राज्यात जमीन मोजणीसाठी जीआयएस तंत्रज्ञानावर आधारित ई मोजणी लागू करण्यात येणार आहे. भूमी अभिलेख विभागातील सर्व सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी पहिल्या टप्प्यात 30 कार्यालयांमध्ये भूप्रमाण केंद्र सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. आपले सरकार सेवा पोर्टलच्या ऑनलाईन सेवांमध्ये वाढ करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी राज्य सेवा हक्क आयोगाच्या बैठकीत दिले. तर राज्य उत्पादन शुल्क विभागानं महसूल वाढवण्यासाठी नवनवीन संकल्पना अंमलात आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं महसूल वाढवण्यावर भर द्यावा असे निर्देश त्यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या बैठकीत दिले. गुन्हेगारांवर वचक बसावा अशा पद्धतीनं कार्यप्रणाली आखण्यात यावी. अवैधरित्या मद्यनिर्मिती वाहतूक आणि विक्रीला आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्या असंही त्यांनी सांगितलं. आगामी 100 दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगानं आयोजित या बैठकांना संबंधित खात्यांचे मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. अंमली पदार्थाविरोधातली लढाई आपण एकट्यानं लढू शकत नाही, मात्र पोलीस विभागाला महत्वाची माहिती देऊन आपण या लढ्यात सहभागी होऊ शकतो असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केलं. नवी मुंबई पोलिसांच्या नशामुक्त नवी मुंबई या अभियानाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. ही देशाची लढाई असून यामध्ये सहभागी व्हा असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं. एखाद्या शहराची श्रीमंती तिथं राहणाऱ्या श्रीमंत लोकांवरून किंवा मोठ्या इमारतींवरून नाही तर तिथल्या संग्रहालयांच्या माध्यमातून दिसून येते असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत डॉ भाऊ दाजी लाड नूतनीकृत संग्रहालयाचं लोकार्पण करताना सांगितलं. या संग्रहालयाच्या नूतनीकरणासाठी हातभार लावलेल्या सर्वांचं मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबाबतचा केंद्र सरकारचा अध्यादेश काल केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द केला. महाराष्ट्रातल्या तसंच जगभरातल्या मराठी भाषक लोकांसाठी हा स्वप्नपूर्तीचा क्षण आहे अशी प्रतिक्रिया सामंत यांनी दिली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर प्रस्थापित नियमावलीनुसार होणाऱ्या लाभांच्या रुपरेषेबाबतचा प्रस्ताव राज्य सरकार लवकरच केंद्र शासनाकडे पाठवेल असं सामंत यांनी सांगितलं. पुण्यामध्ये सतत टीकेचं लक्ष झालेल्या खड्डेयुक्त रस्त्यांवर उपाय म्हणून पुणे महापालिकेनं एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. पुणे महापालिकेचे उपायुक्त आणि पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी आकाशवाणीला या प्रकल्पाबाबत माहिती दिली.
आम्ही पुणे शहरात 32 आर्टेरियल रोड्स म्हणजे अतिशय महत्वाचे जे रस्ते असतात, म्हणजे आपल्यापैकी प्रत्येक पुणेकर एक तरी हा रस्ता दररोज फिरताना त्याला त्या रस्त्यावरनं जावं लागतं, तर ह्या 32 आर्टेरियल रोड पैकी सुरुवातीच्या काळामध्ये 15 आर्टेरियल रोड आम्ही निश्चित केलेले आहेत आणि त्या 15 रस्त्यांवर नागरिकांना कुठली असुविधा होणार नाही अशा प्रकारची कामं येत्या 3 आठवड्यांमध्ये करण्याचा पुणे महानगरपालिकेचा मानस आहे. मग या कामांमध्ये समजा एखादा रस्त्यावर पॅचवर्क करायचा असेल तर ते व्यवस्थित डांबरीकरण करणे, खड्डे बुजवणे, काँक्रीटचा रस्ता असेल आणि त्यातल्या भेगा मोठ्या झाल्या असतील तर त्या भेगा बुजवणे आणि सर्वात शेवटी त्याच्यावर लेन मार्किंग करणे, झेब्रा पट्टे वगैरे मारणे, म्हणजे पादचाऱ्यांच्या आणि वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी आणि या 15 रस्त्यांवरचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ज्या काही उपाययोजना करायला लागत आहेत त्या सगळ्या उपाययोजना महानगरपालिकेकडनं येत्या 3 आठवड्यात होणार आहेत आणि हे 15 रस्त्यांवरची कामं झाल्यानंतर उर्वरित जे 17 रस्ते आहेत त्याच्यावरची अशाच पद्धतीने कामं महानगरपालिका हाती घेणार आहे आणि हे 32 आर्टेरियल रस्ते म्हणजे मुख्य रस्ते जे आहेत ते एकदम चांगल्या प्रकारे कसे होतील याचे जे प्रयत्न चालू आहेत त्या प्रयत्नाचं एक लक्षणीय बदल नागरिकांना येत्या काही कालावधीमध्ये निश्चितच जाणवेल.
तिकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांनी एकत्र येत शहर डासमुक्त करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. चांगल्या कामामध्ये राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचा सकारात्मक संदेश देणाऱ्या या उपक्रमाबद्दल आमच्या प्रतिनिधीकडून.
स्वच्छता कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन खराब झालेल्या कचरा कुंड्यांची स्वखर्चातून डागडुजी केली. अशा 5 कचरा कुंड्यांपासून त्यांनी गप्पी मासे पैदास केंद्रासाठी पाण्याच्या टाक्या तयार केल्या. नगरपंचायतचे आरोग्य सभापती मंदार शिरसाट यांनी गप्पी मासे उपलब्ध करून दिले. त्यासाठी लागणारे ऑक्सिजन युनिट विरोधी नगरसेवक गटनेते विलास कुडाळकर यांनी दिलं. या सर्वांच्या प्रयत्नातून कुडाळ शहरात गप्पी मासे पैदास केंद्राची उभारणी करण्यात आली. त्यातले काही गप्पी मासे 2 नाल्यात सोडण्यात आले. या केंद्रातून तयार होणारे गप्पी मासे नागरिकांना मोफत दिले जाणार आहेत. नागरिकांनी आपल्या घराच्या आसपासच्या पाणथळ जागेत हे मासे सोडल्यास मच्छरांच्या अळ्यांचा नायनाट होईल आणि हळूहळू शहर मच्छरमुक्त होईल अशी ही योजना आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या 3रा सागर महोत्सवाचं उद्घाटन आज होणार आहे. समुद्र या विषयाच्या विविध पैलूंवर आधारित अभ्यासपूर्ण व्याख्यानं, परिसंवाद, लघुपट, समुद्र किनारा अभ्यास सहल, कांदळवन क्षेत्रभेट असे कार्यक्रम या महोत्सवात होणार आहेत. 12 जानेवारीपर्यंत या महोत्सवाचं आयोजन आसमंत बेनिव्होलन्स फाउंडेशननं केलं असल्याचं संस्थेचे संस्थापक संचालक नंदकुमार पटवर्धन यांनी सांगितलं. महोत्सवामध्ये रत्नागिरीचं गोगटे जोगळेकर महाविद्यालय, शिरगावचं मत्स्य महाविद्यालय, गोव्याची राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था, पुण्यातली गोखले संस्था, इकॉलॉजिकल सोसायटी, मुंबईतलं कोस्टल कॉन्झर्वेशन फाउंडेशन आदी संस्थांचा सहभाग आहे. उच्च शिक्षणातील सकल नोंदणीचं प्रमाण पुढील 10 वर्षात 50% वाढवण्याची मोठी जबाबदारी शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांवर असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी काल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलताना सांगितलं. या समारंभात 10 विद्यार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते सुवर्णपदक तर 22,515 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. कांदिवली इथं महिलांसाठी पहिल्या अत्याधुनिक आणि उच्च दर्जाच्या फिरत्या स्नानगृहाचं पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते काल उद्घाटन करण्यात आलं. झोपडपट्टीमधील भगिनींना या स्नानगृहांचा अतिशय लाभ होणार आहे. कांदिवली विधानसभा क्षेत्रात 12 तासांसाठी हे फिरतं स्नानगृह महिलांना वापरता येणार आहे. सामान्य नागरिकांचं दैनंदिन जीवन सुकर व्हावं यासाठी 7 कलमी कृती कार्यक्रमाच्या अंमलबजावणीकरता धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी काल विविध कार्यालयांना भेट देऊन कार्यालय प्रमुखांना येत्या 100 दिवसात प्राधान्यानं करावयाच्या कामांच्या सूचना दिल्या. या सूचनांवर काय कार्यवाही केली याबाबत 15 एप्रिलला मुख्यमंत्री आढावा घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यात 2 महिला नक्षलवाद्यांनी काल पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. श्यामला पुडो आणि काजल वड्डे असं नाव असलेल्या या दोघींवर चकमक, जाळपोळ आणि अन्य गुन्ह्यांची नोंद आहे. शासनानं दोघींवर मिळून 10 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. हवामान. मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली असून काल राज्यात सर्वात कमी किमान तापमान जळगाव इथं 8.2° सेल्सिअस नोंदवलं गेलं. आज राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रस्ते अपघातातील जखमी व्यक्तींसाठी रोगविरहित उपचार योजना. देशात गेल्या वर्षभरात 1,80,000 व्यक्तींचा रस्ते अपघातात मृत्यू. राज्यात दस्त नोंदणीसाठी एकच योजना. पुण्यात खड्डेमुक्त रस्त्यांसाठी महत्वाकांक्षी प्रकल्प. रत्नागिरीत आजपासून 3रा सागर महोत्सव. आणि गडचिरोलीत 2 महिला नक्षलवादी शरण. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.